ಸಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತ ಆನಶ್ಚಿನ್ವನ್ನೋತಿಭಿಃ ಸೀದ ಸಾದನಂ ಪ್ರಣೋ ದೇವೀ ಸರಸ್ವತೀ ವಾಜೇಭಿರ್ವಾಜಿನೀವತೀ ದೀನಾಮವಿಕ್ರಯವತು ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿ ಓಂ ಸಾಯೀಶ್ವರಾಯ ವಿದ್ಮಹೆ ಸತ್ಯದೇವಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನಃ ಸರ್ವ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಭದ್ರಂ ಕರ್ಣೇ ವಿಷ್ಣುಯಾಮ ದೇವಾ ಭದ್ರಂ ಪಶ್ಯೇ ಭಾಷಭಿರ್ಯಛತ್ರಾಃ ಸ್ಥಿರೈರಂಗೈಃ ಸುಷ್ಟುವಾಗುಂಸಸ್ತನೂಭಿಃ ವ್ಯಶೇಮ ದೇವಹಿತಂ ಯದಾಯುಃ ಸ್ವಸ್ತಿ ನ ಇಂದ್ರೋ ವೃದ್ಧಶ್ರವಾಃ ಸ್ವಸ್ತಿ ನಃ ಪೂಷಾ ವಿಶ್ವವೇದಾಃ ಸ್ವಸ್ತಿ ನಸ್ತಾಕ್ಷೋ ಅರಿಷ್ಟನೇಮಿಃ ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ಬೃಹಸ್ಪತಿರ್ದಧಾತು ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿಃ ಓಂ ನಮಸ್ತೆ ಗಣಪತಯೇ ತ್ವಮೇವ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ತತ್ವಮಸಿ ತ್ವಮೇವ ಕೇವಲಂ ಕರ್ತಾಸಿ ತ್ವಮೇವ ಕೇವಲಂ ಧರ್ತಾಸಿ ತ್ವಮೇವ ಕೇವಲಂ ಹರ್ತಾಸಿ ತ್ವಮೇವ ಸರ್ವಂ ಖಲ್ವಿದಂ ಬ್ರಹ್ಮಾಸಿ ತ್ವಂ ಸಾಕ್ಷಾದಾತ್ಮಾ ನಿತ್ಯಂ ಮೃತಂ ವಚ್ಮಿ ಸತ್ಯಂ ವಚ್ಮಿ ಅವತ್ವಂ ಮಾಂ ಅವವಕ್ತಾರಂ ಅವಶ್ರೋತಾರಂ ಅವದಾತಾರಂ ಅವಧಾತಾರಂ ಅವಾನೋಚಾನಮವಶಿಷ್ಯಂ ಅವಪಶ್ಚಾತ್ ಅವಪುರಸ್ತಾತ್ ಅವೋತ್ತರಾತ್ ಅವದಕ್ಷಿಣಾತ್ ಅವಚೋರ್ಧ್ವಾತ್ ಅವಾಧರಾತ್ ಮಂತಾತ್ ತ್ವಂ ವಾಂಗ್ಮಯಸ್ತ್ವಂ ಚಿನ್ಮಯಃ ತ್ವಮಾನಂದಮಯಸ್ತ್ವಂ ಬ್ರಹ್ಮಮಯಃ ತ್ವಂ ಸಚ್ಚಿದಾನಂದಾಭಿದೀಯೋಸಿ ತ್ವಂ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ಬ್ರಹ್ಮಾಸಿ ತ್ವಂ ಜ್ಞಾನಮಯೋ ವಿಜ್ಞಾನಮಯೋಸಿ ಸರ್ವಂ ಜಗದಿದಂ ತ್ವತ್ತೋ ಜಾಯತೆ ಸರ್ವಂ ಜಗದಿದಂ ತ್ವತ್ತಸ್ತಿಷ್ಠತಿ ಸರ್ವಂ ಜಗದಿದಂ ತ್ವೈಲಯಮೇಶಿ ಸರ್ವಂ ಜಗದಿದಂ ತ್ವಯಿ ಪ್ರತ್ಯೇತಿ ತ್ವಂ ಭೂಮಿರಾಪೋ ನನೋ ನಿರೋ ನಭಃ ತ್ವಂ ಚತ್ವಾರಿ ವಾ ಆತ್ಮದಾನಿ ತ್ವಂ ಗುಣತ್ರಯಾತೀತಃ ತ್ವಂ ಅವಸ್ಥಾತ್ರಯಾತೀತಃ ತ್ವಂ ದೇಹತ್ರಯಾತೀತಃ ತ್ವಂ ಕಾಲತ್ರಯಾತೀತಃ ತ್ವಂ ಮೂಲಾಧಾರಸ್ಥಿತೋಸಿ ನಿತ್ಯಂ ತ್ವಂ ಶಕ್ತಿತ್ರಯಾತ್ಮಕಃ ತ್ವಾಂ ಯೋಗಿನೋ ಧ್ಯಾಯಂತಿ ನಿತ್ಯಂ ತ್ವಂ ಬ್ರಹ್ಮ ತ್ವಂ ವಿಷ್ಣುಸ್ವಂ ರುದ್ರಸ್ವಮಿಂದ್ರಸ್ವಮಗ್ನಿಸ್ವಂ ವಾಯುಸ್ವಂ ಸೂರ್ಯಸ್ವಂ ಚಂದ್ರಮಾ ಸ್ವಂ ಬ್ರಹ್ಮ ಭೂರ್ಭುವಸ್ಸುವರೋಂ ಗಣಾದಿಂ ಪೂರ್ವಮುಚ್ಚಾರ್ಯ ವರ್ಣಾದೀ ತದನಂತರಂ ಅನುಸ್ವಾರಃ ಪರತರಃ ಅರ್ಧೇಂದುರಸಿತಂ ತಾರೇನ ವೃದ್ಧಂ ಏತತ್ತ್ವಮನುಸ್ವರೂಪಂ ಗಕಾರಃ ಪೂರ್ವರೂಪಂ ಅಕಾರೋ ಮಧ್ಯಮರೂಪಂ ಅನುಸ್ವಾರಶ್ಚಾಂತರೂಪಂ ಬಿಂದುರುತ್ತರರೂಪಂ ನಾದಸ್ಸಂಧಾನಂ ಸರ್ವಂ ಹಿತಾ ಸಂಧಿಃ ಸೈಷಾ ಗಣೇಶ ವಿದ್ಯಾ गणकर्षिणी निषिद् गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तम् चतुर्हस्तम् पाशमङ्कुशधारिणम् रथम् च वरदम् हस्तैर्बिभ्राणम् मूषकध्वजम् रक्तम् लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पिनम् देवम् जगत्कारणमच्युतम् आविर्भूतम् च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम् एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनाम् वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः भद्रम् कर्णे विष्णुयामदेवाः भद्रम् पश्येमाशवीर्यचत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुंस्वस्तनूभिः व्यशेम देवहि संयदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नः साक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः जातवेदसे सुनवाम सोम मराति यतो निदाति वेदः स नः पश्वदति दुर्गानि विश्वानावेव सिन्धुम् दुरितात्यग्निः तामग्निवर्णाम् तपसा ज्वलन्ती वैरोचनीम् कर्मफलेषु जुष्टाम् दुर्गाम् देवी गुम् शरणमहम् प्रपद्ये सुतरसि तरसे नमः अग्ने त्वम् पारयानव्यो अस्मान् स्वस्ति विरति दुर्गानि विश्वा ऊर्ष पृथ्वी बहुलान उर्वी भवातोकायतनयाय शय्योः विश्वानि नो दुर्गः जातवेदः सिन्धुम् न नावा दुरितातिपर्षी अग्ने अग्रिवन्मनसा गृणानोऽस्माकम् बोध्यविता तनूनाम् ऋणाजितगुम् सहमानमुग्रमग्निगुम् हुवेम परमात् सदस्तात् स नः पश्यदति दुर्गानि विश्वाश्रामद्देवो अतिदुरितात्यग्निः रत्नोषिकमीभ्यो अध्वरेषु सनाच होता नव्यश्च सत्सी स्वाम् चाग्ने तनुवम् विप्रयस्वास्मभ्यम् च सौभगमायजस्व गोभिर्जुष्टमयुजो निषिक्तम् तवेन्द्र विष्णोरनु सञ्चरेम नागस्य पृष्टमभि संवसानो वैष्णवीम् लोक इह मादयन्ताम् स्वात्यायनाय विद्महे कन्यकुमारि धीमहि तन्नो दुर्गिः प्रचोदयात् धाता पुरस्ताद्यमुदा जहार शक्रः प्रविद्वान् प्रतिशश्चतस्रः त्वमेवम् विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते सहस्रशीर्षम् देवम् विश्वाक्षम् विश्वशम्भुवम् विश्वम् नारायणम् देवमक्षरम् परमम् पदम् विश्वतः परमा नित्यम् विश्वम् नारायणगुम् हरिम् विश्वमेवेदम् पुरुषम् तद्विश्वमुपजीवति पतिम् विश्वस्यात्मेश्वरगुम् शाश्वतगुम् शिवमच्युतम् नारायणम् महाज्ञेयम् विश्वात्मानम् परायणम् नारायण परो ज्योतिरात्मा नारायणः परः नारायण परम् ब्रह्मतत्त्वम् नारायणः परः नारायण परो ध्याता ध्यानम् नारायणः परः यच्च किञ्चिज्जगत् सर्वम् दृश्यते श्रूयते प्रिया अन्तर्बहिश्च तत्सर्वम् व्याप्य नारायणस्थितः अनन्तमव्ययम् कविगुम् समुद्रेन्द्रम् विश्वशम्भुवम् पद्मकोश प्रतीकाशगुम् हृदयम् चाप्यथोमुखम् अतो निष्ठ्या विदस्याम् तेनाभ्यामुपरितिष्ठति ज्वालमालाकुलम् भाति विश्वस्यायतनम् महत सन्ततगुम् शिलाभिस्तुलम् वत्या कोशसन्निभम् तस्यान्ते सुशिलगुम् सूक्ष्मम् तस्मिन् सर्वम् प्रतिष्ठितम् तस्य मध्ये महानग्निर्विश्वार्चिर्विश्वतोमुखः सोऽग्रबुग्विभजन् तिष्ठन्नाहारमहरः कविः दिव्यगोधमदर्शायी रश्मयस्तस्य सन्तता सन्तापयति स्वम् देवमापाततमस्तकः तस्य मध्ये वर्णिशिका हणीयोर्ध्वाजवस्थितः नीलतो यदमद्गस्ता विद्युल्लेखे भवास्वरा नीवारशूकवत्तन्वी पीता वा सत्यनुपमा तस्याशिकाया मध्ये परमा आत्मा व्यवस्थितः स ब्रह्म स शिव स हरिसेन्द्रसोऽक्षरः परमस्वरात् ऋदगुम् सत्यम् परम् ब्रह्म पुरुषम् कृष्णपिङ्गलम् ऊर्ध्वरेतम् विरूपाक्षम् विश्वरूपाय वै नमो नमः नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः विद्महे वीरपुरुषाय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात् ॐ जलबिम्बाय विद्महे नीलपुरुषाय 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 धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात् ॐ साईश्वराय विद्महे सत्यदेवाय धीमहि तन्नः सर्वः प्रचोदयात् स्वस्य प्रजाभ्यः परिपालयन्ता न्यायेन मार्गेण महीमहिषा वो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम् समस्त लोकाः सुखिनो भवन्तु समस्त लोकाः सुखिनो भवन्तु समस्त लोकाः सुखिनो भवन्तु शान्ति शान्ति शान्तिः